हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या भागवत वर्गामध्ये स्वागत आहे। तर अतिशय सुंदर प्रसंग इथे चालू आहे, जिथे एक भक्त आणि भगवान यांच्यामधील एक सुंदर आदानप्रदान चालू आहे, वामनदेव आणि बली महाराज। तर देवतांच्या मागणीनुसार, विशेष करून आदिती मातेचं जे व्रत होतं ते पूर्ण झाल्यानंतर भगवान वामनदेव प्रकट होऊन देवतांना त्यांचं स्थान परत मिळवून देण्यासाठी वामनदेव हे बली महाराजांच्या यज्ञस्थळीमध्ये गेलेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वामनदेवांनी पहिल्यांदा काय मागितलं नाही आहे, बली महाराज म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे मागा। जर बली महाराज म्हटली नसते तर वामनदेवांनी त्यांना मागितलं नसतं। म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिल्यांदा असं आहे की वामनदेव हे बली महाराजांना दान मागण्यासाठी गेले होते असं नव्हता उद्देश, ते गेले तिकडे। पण बली महाराज त्यांची सुंदरता पाहून ते म्हणले की एक ब्राह्मण माझ्या घरी आलेला आहे, मला असं वाटतं की मला काय ते त्यांना द्यायचं आहे, म्हणून ते म्हणजे तुम्ही मागा। तर म्हणून बली महाराजांनी सांगितलं म्हणून वामनदेव म्हणाले की मला तीन पावलं जमीन पाहिजे। आणि ज्यावेळेला ते तीन पावलं जमीन मागतात त्यावेळेला बली महाराज म्हणतात अरे रे, मी इतका म्हणजे पूर्ण ब्रह्मांड माझ्याकडे आहे आणि तुम्ही दिसायला छोटे आहात, तुमची बुद्धी सुद्धा छोटी आहे, तुम्ही मला मागायला काय पाहिजे, असं काही मागा की मागितल्यानंतर दुसरं काय विश पाठीमागे राहता कामाने, किंवा याच्या एका राजाकडे जाऊन जर एक रुपया मागितला म्हणजे अर्थ नाही ना। तर तशा पद्धतीने वामनदेव बली महाराजांना तीन पावलं जमीन मागतात आणि ते सांगतात की जो ब्राह्मण असतो या ब्राह्मणाला जर त्याला जितकं आवश्यक आहे तितकं जर त्यानं नाही घेतलं आणि तो जर अनावश्यक गोष्टी जर त्यानं घेतल्या, म्हणून तू जर मला एखादा द्वीप जरी दिलास तरी त्या द्वीपाने मी संतुष्ट होणार नाही, कारण मी विचार करेन की अरे ते बाकीचे द्वीप कोणाच्या नावावर, ते माझ्या नावावर करा। तर मी ह्या तीन पावलामध्ये संतुष्ट आहे। आणि मग ते आता देणार आहेत, तितक्यात शुक्राचार्य म्हणतात अरे बली, अतिशय सुंदर शुक्रनीती सांगतात। आणि ही शुक्रनीती म्हणजे शुक्राचार्यांचं याच्यामध्ये दोष नाही, कारण शुक्राचार्यांच्या कडून वामनदेवांची जी हार आहे किंवा वामनदेवांचा जी ग्लोरी आहे, वैभव आहे, ते प्रकाशित करण्यासाठी भगवान वामनदेव शुक्राचार्यांना प्रभावित करतायत की ही नीती सांग। आणि त्या नीतीद्वारे ते सांगतात की दान देण्यात अर्थ नाही, किती द्यायला पाहिजे, 20% द्यायला पाहिजे, बाकी ठेवायला पाहिजे आपल्यासाठी, भविष्यासाठी, नातेवाईकांसाठी, इंद्रियतृप्तीसाठी, असं त्यांनी एक पर्सेंटेज करून दिलं। पण बली महाराज म्हणाले की मी प्रल्हाद महाराजांचा भक्त आहे, मी त्यांचा शिष्य आहे आणि मी देणार तर सर्व काही देणार। आणि मी तर सुंदर आपण पाहतोय की कशा पद्धतीने बली महाराज सांगतात की भगवंत जर विष्णू सर्व काही विष्णूंना द्यायचं असतं आणि विष्णू जर माझ्या समोर येत असतील, ते मला काहीतरी मी त्यांना काहीतरी द्यायचं आहे आणि ते जर माझं सगळं हिरावून घेणार असतील तर सर्व काही विष्णूंसाठी असतं, मग मी मागं पुढं का पाहायचं। आणि मग आपण पाहतो पुढे जसं हा ही लीला पुढे जाईल, तर ज्यावेळेला हे बली महाराज सांगतात की तुमच्या तीन पावलं तुम्ही घ्या, तर दोन पावलामध्ये संपूर्ण जागा हस्तगत केल्यानंतर तिसरं पाऊल कुठं ठेवायचं, त्यावेळेला मग बली महाराज म्हणाले की ते नतमस्तक होतात तर म्हणतात तिसरं पाऊल कुठं ठेवा, माझ्या मस्तकावर। तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने संपूर्ण बली महाराजांची संपत्ती हिरावून घेतल्यानंतर वामनदेव संतुष्ट नव्हते। ज्या वेळेला बली महाराजांच्याकडे थोडासा एक अहंकार होता की हे सगळं माझं आहे, आणि तो अहंकाराचं शरणागती कधी झाली, ज्यावेळेला ते म्हणाले की हे तिसरं पाऊल तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवा, आणि त्यावेळी वामनदेव संतुष्ट झाले। आणि पुढे लीला होते की मग तिसरं म्हणजे पूर्ण जे तीन ती खऱ्या अर्थाने तीन पावलाची मला जागा दिली नाही, तुम्ही तुमच्या वचनामध्ये हे नाही झाला म्हणून तुम्हाला दंड, काय दंड, त्यांना बंदी केलं जातं, ह्या सगळी गोष्ट लीला पुढे येईल। तर बली महाराजांच्या प्रसंगावरून आपण काय शिकू शकतो, महाजनन गतास पंत, बली महाराज एक महाजन आहेत। तर महात्मा महात्माजी जी व्याख्या आहे, जो शब्द आहे, हा आपण या संपूर्ण लीलेतून शिकू शकतो. कारण प्रभुपाद म्हणतात की एक महात्मा दुसऱ्या महात्म्यांना फॉलो करतो, आणि आपली जी संपूर्ण परंपरा आहे ती महात्मा बनण्याची परंपरा आहे. तर आज आपण पाहूया की महात्मा म्हणजे नक्की काय, महात्मा कोण बनू शकतो, कोण बनू शकत नाहीये, याच्याविषयी आपण आज चर्चा करूया. तर भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये या महात्मा शब्दाची व्याख्या दिलेली आहे. तर अतिशय म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मला ज्यावेळेला या शब्दाची व्याख्या समजली त्यावेळेला मला सुद्धा आश्चर्य वाटलं की महात्मा म्हणजे ही गोष्ट आहे का. महात्मा म्हणजे ह्याचा अर्थ आहे की या जगातले सगळे जीव महात्मा बनू शकतात, आणि त्या आहेत, फक्त ते स्वीकार करणं प्रॉब्लेम तो आहे. आणि म्हणून इथे ज्यावेळेला 9व्या अध्यायामध्ये 7वा अध्याय आणि 9वा अध्याय हा तसा बघायला गेलं तर शब्द वेगळे, अर्थ एकच आहे. भगवद्गीतेचा 7वा अध्याय आणि 9वा अध्याय शब्द वेगळे आहेत, अर्थ एकच आहे. तर तिथे सुद्धा चार प्रकारचे लोक शरण येत नाहीत, चार प्रकारचे लोक शरण येतात. इथे सुद्धा तसंच आहे, फक्त तिथे प्रकार दिलेले आहेत, इकडे प्रकार नाही दिले. इथे डायरेक्ट सांगितलेलं आहे काय, औ जानांती मा मूढां मानुषीं तनुमाश्रितम परम भावम जानांतो मम भूत महेश्वरम. की कोण व्यक्ती आहे, जो व्यक्ती मला जाणत नाहीये, काय जाणत नाहीये, की मी मूळ रूपामध्ये कसा अस्तित्व, म्हणजे माझं जे साकार रूप आहे, किंवा मी भगवंत आहे, मी पूर्णपणे दिव्य स्वरूपामध्ये मी येतो, तर लोक माझा उपहास करतात. तर जे लोक उपहास करतात ते कसे आहेत, त्यांना थोडक्यात म्हणलेले की मूर्ख आहेत. ह्याचा दुसरा अर्थ आपले आचार्य शिकवतात की का हे मूर्ख आहेत, आणि का ते दुसरे, ह्याच्या व्यतिरिक्त जे दुसरे लोक आहेत ते कोण आहेत, ते महात्मा आहेत. तर हे मूर्ख आणि महात्मा ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर आचार्य सांगतात की यांना शुद्ध भक्तांचा संघ मिळालेला नाही म्हणून हे मूर्ख आहेत. म्हणजेच काय, ज्यांना शुद्ध भक्तांचा संघ मिळतो तो व्यक्ती भगवंतांना जसं आहे तसं जीवनामध्ये स्वीकार करतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतायत की एक आहे अव जानांती माम मुडा, आणि दुसरा आहे महात्मानस तू माम पार्थ. तर आपले आचार्य शिकवतात की ह्याच्यामध्ये फरक काय, फरक एकच आहे की ज्यांना शुद्ध भक्तांचा संघ करण्याची संधी मिळालेली नाहीये असे जे लोक आहेत ते मूढ आहेत, आणि ते भगवंतांचा स्वीकार करत नाहीत. पण याच्या दुसऱ्या बाजूला असे जे लोक आहेत ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तांचा संघ मिळालेला आहे ते आहेत महात्मा. आता प्रश्न हा आहे की एक शुद्ध भक्त आपला संघ देण्यासाठी काटकसर करेल का, म्हणेल का नाही नाही मी फक्त याच, जसं प्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले ते म्हणले फक्त मी या हिप्पी लोकांनाच संघ देणार बाकी नाही, असं आहे का, नाही. एक शुद्ध भक्त सगळ्यांना आपला संघ देण्यासाठी तयार असतो. याचा अर्थ होतो की या जगातले प्रत्येक जीव हा महात्मा बनू शकतो. आपण या सभागृहामध्ये बसलोय, आपण महात्मा आहोत का, आहे का, आहे. आपल्याला संघ आहे, कुणाचा संघ आहे, प्रभुपादांचा संघ आहे. आपल्याला प्रभुपाद या मंदिरच्या रूपाने, शास्त्राच्या रूपाने, त्याच्यानंतर त्यांच्या जे तात्पर्य त्यांच्या रूपाने, सेवेच्या रूपाने, आपल्याला जे काही कार्य द्यायच्या रूपाने प्रभुपाद आपल्याला इथे संघ देण्यासाठी आलेले आहेत, आणि ते देत आहेत. याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे की या जगातला प्रत्येक व्यक्ती हा शुद्ध भक्तांचा संघ करतोय. फक्त ती जी कृपा आहे ना, ती कृपा धारण करण्याचे जे पात्र आहे ते पात्र काय हे आपल्याला समजत नाही. म्हणून आपण कधी कधी म्हणू शकतो का, अरे मला नाही जमणार, मला नाही जमणार, मला नाही जमणार. तर ते आपण पाहूया. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला ह्या शब्दाची व्याख्या करतात की महात्मानस तू माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. महात्मा तो आहे ज्याने दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेला आहे आणि अनन्य भावनेने माझी सेवा करतोय. तर हा अर्थ बघितल्यानंतर हे जरा कठीण वाटतं, ठीक आहे, दैवी प्रकृती आश्रिता मी घेऊ शकतो, आश्रय घेऊ शकतो, पण अनन्य अनन्य भावनेमध्ये भजन करणं जरा कठीण जातं, ठीक आहे. पण ज्या वेळेला एका शुद्ध भक्ताची कृपा माझ्याकडे येते आणि आलेली आहे, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडं ती कृपा आलेली आहे, फक्त त्याच्याकडे जे भांडं पाहिजे ना, ते भांडं काय आहे, ते पात्र काय आहे, ते पात्र जर आपण बनवलं तर शुद्ध भक्ताची जी कृपा आहे त्या पात्रामध्ये आपण साठवू शकतो आणि आपण महात्मा बनू शकतो. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला हा श्लोक दिला ना, प्रभुपाद लिहित आहेत की निष्णात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली जो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ, संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्तियोगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो. कोणी, एक गृहस्थ आहे, एक संन्यासी आहे, एक ब्रह्मचारी आहे, कोणीही व्यक्ती या भक्तियोगाचं आचरण करून महात्मा बनू शकतो. पण कसं, एका आध्यात्मिक गुरुच्या आधिपत्याखाली. आता आपल्याला ते पाहायचं आहे, ते पात्र काय, कोणतं असं पात्र आहे की ज्या पात्राचा जर मी, त्या पात्राला जर मी धारण केलं तर मी निश्चित महात्मा बनू शकतो. आणि हे पात्र कोणतं आहे, हा श्लोक ऐकल्यानंतर वाटेल की हे पात्र आहे का. तर ह्याला मी अशा शब्दात त्याला ते मी एक एक वेगळं नाव दिलं. तर ते पात्र आहे, सततम कीर्तयंतो मा यतंतस्य दृढमता नमंतस्य माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. तर यातला प्रत्येक शब्द त्या पात्राचा एक भाग आहे, प्रत्येक शब्द हा त्या एका पात्राचा एक भाग आहे. कसं ते आपण एका एका शब्दावर पाहूया. जोपर्यंत याच्यामध्ये जवळजवळ पाच शब्द आहेत त्यांचा आपण विचार करू, ते जर आपल्या जीवनामध्ये असतील तर निश्चित समजायचं की आपण महात्मा बनू शकतो, महात्मा आपण आहे, ती कृपा आपल्याकडे आलेली आहे, प्रभुपादाने ती कृपा दिलेली आहे, फक्त तिला धारण करण्यासाठी हे पात्र पाहिजे, नाहीतर काय होईल, आपल्याजवळ काय आहे हे आपल्यालाच कळणार नाहीये, ठीक आहे. तर इथे पहिला जो शब्द आहे त्याला म्हणलेला आहे सततम कीर्तयंत. आता इथं तर आपली गाडी फसणार, म्हणजे सतत कीर्तन म्हणजे किती तास, 24 तास कीर्तन झोपायचं का नाही. विश्रांती, वेगवेगळे कार्य, सततम कीर्तन म्हणलं तर आपल्या पहिल्या शब्दातच गाडी गेली. तर इथे एका वैदिक साधक, आपलं जीवन साधकाचं जीवन आहे, आपण शुद्ध भक्त नाहीये, एका साधकासाठी सततम हा शब्द काय दर्शवतो, त्याच्यावर जीव गोस्वामी सांगतात. ज्यावेळेला श्री रूप गोस्वामींनी स्मर्तव्य सततम विष्णू ही व्याख्या ज्यावेळेला भक्तिरसाम सिंधूमध्ये दिली, तर ते म्हणाले की विष्णूचं सतत स्मरण करायला पाहिजे. तर जीव गोस्वामी म्हणतात की हे वाक्य ज्यावेळेला एखादा वैदिक साधक ऐकेल तो डिस्करेज होईल, तो आपली आशाच काय हरवून बसेल, म्हणतो भक्ती सोडून मी जातो. कारण सतत विष्णूचं स्मरण कसं शक्य आहे, मला बाकीचं काम धंदा बी आहे ना. तर त्या ठिकाणी जीव गोस्वामी एक होप्स, एक आशा आपल्याला देतात की ते म्हणतात की सततम हे एका शुद्ध भक्तासाठी असेल, एका वैदी साधकासाठी सततम मीन्स डेली. तर डेली म्हणजे काय, ध्यायंतु वंतस्त यशस्त्री संध्या, जसं म्हणलेलं ना, काय मी 3 वेळा गायत्री करतो, दिवसातून 3 वेळा गायत्री, म्हणजे काय, एक ठराविक वेळ पाहिजे की त्या वेळेला मी भगवंतांचं स्मरण करतोय. एक जर ती ठराविक वेळ आपल्या जीवनामध्ये जर ती ठरा, आणि आपण पाहतो कुणी सकाळी करत असेल, कोणी दुपारी, कुणाही संध्याकाळी, आपण जप दिलेला जप करतोय. तर सततम कीर्तन हे एका वैदिक साधकासाठी ते सतत कसं होतं, दररोज म्हणजे एका ठराविक वेळेला मी भगवंतांचं सतत कीर्तन करेन, ठराविक वेळेला, ती वेळ जसं म्हणतात ना हरे कृष्ण महामंत्र, 2 तास, 2.5 तास, 3 तास, प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आहे ते. तर जीव गोस्वामी म्हणतात की एका वैदिक साधकासाठी सततम म्हणजे रोज, दररोज, डेली, त्या एक ठराविक वेळी. आणि बाकीचा वेळ असं आहे का की दोन तास जप केलं बाकीच वेळ झाला तर मी झालो मी महात्मा आता मी काही करेन? नाही. एक ग्रस्त असेल, एक ब्रह्मचारी असेल, एक संन्यासी असेल, ज्या वेळेला त्याने एक ठराविक वेळ त्यांनी दिलेला आहे त्याच्या कीर्तनासाठी, त्याच्यानंतर जो राहिलेला वेळ आहे त्या राहिलेल्या वेळेमध्ये अनुकूल काय आहे आणि प्रतिकूल काय आहे याचा विचार करून अनुकूल गोष्टींचा स्वीकार करतोय आणि प्रतिकूल गोष्टींचा त्याग करतोय. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात एक ठराविक वेळी तो स्मरण करतोय, बाकीच्या वेळी अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम, ह्या सगळ्याला म्हणतात सततम कीर्तन. म्हणजे गरज नाही की मला सतत स्मरण, सतत स्मरण झालं तर चांगली गोष्ट आहे पण होतं का? नाही होत. मग एक ठराविक वेळी स्मरण, त्याच्यानंतर बाकीचा पूर्ण वेळ माझ्यासाठी माझ्या भक्तीसाठी काय काय अनुकूल आहे, मला संसार करायचा आहे, जॉब करायचा आहे, बाहेर जायचं आहे, मार्केटिंग करायचं, बऱ्याच गोष्टी असतात, याच्यामध्ये भक्तीसाठी काय काय अनुकूल आहे त्याचा स्वीकार करायचा आणि भक्तीसाठी जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करायचा. ह्या सगळ्याला काय म्हटलेलं आहे? सततम कीर्तन. हे तर काय कठीण नाही आहे का? आहे कठीण? नाही, हे तर कठीण नाही. आणि याला जर कठीण समजलं मग गडबड व्हायची. तर हा पहिला शब्द आहे त्याला म्हणलेला आहे सततम कीर्तयंत. आता दुसरं की हे कीर्तन करताना इथे शब्द दिलेला आहे नमशंत, त्याला वंदन म्हणतात. कीर्तन म्हणजे थोडक्यात आपण जप जर करू, जप असेल किंवा आपण जे संकीर्तन करतो, जीव गोस्वामी जपाला सुद्धा संकीर्तन म्हणतात. कसं? संकीर्तन म्हणजे सगळ्यांना एकत्रित करणं ना. तर जीव गोस्वामी म्हणतात की सगळ्या इंद्रियांना ज्यावेळेला आपण एकत्रित आणतो जपाच्या वेळेला त्याला सुद्धा संकीर्तन म्हटलेलं आहे. तर थोडक्यात ज्याला आपण जप करत असतो ना त्याला वंदन किंवा प्रार्थना फार महत्वाची आहे. एक जप असतो तो ऑनलाईन जप असतो, दुसरा असतो ऑफलाईन असतो. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे काय? तर सगळ्या ही भाषा आपल्या मोबाईलची भाषा आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन सगळ्यांना आता आजकाल प्रचलित झालेलं की ऑनलाईन काय आणि ऑफलाईन काय. ठीक आहे. तर ज्यावेळेला आपण जप करत असतो ना त्यावेळेला मॅक्झिमम ऑफलाईनचे चान्सेस जास्त असतात. ऑफलाईन म्हणजे काय? ऑफलाईन म्हणजे बाहेरून सगळं फर्स्ट क्लास चाललंय, म्हणजे ऍक्शन आहे ना, ऍक्शन ऍक्शन एकदम फर्स्ट क्लास चाललेलं आहे, पण आतमध्ये जे मंथन चाललंय ना ते वेगळं चाललेलं आहे, विचार चाललेला तो वेगळा चाललेला आहे. तर भगवंत कसे आहेत? भगवंत हे भावग्राही जनार्दन आहेत. भगवंतांना काय आवडतं? ऍक्शन आवडत नाही. भगवंत काय ते भगवंत काय म्हणतात? भगवंतात द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ म्हणजे काय? द्रव्य यज्ञ म्हणजे ऍक्शन. ज्ञान यज्ञ म्हणजे काय? ज्ञान यज्ञ म्हणजे कोणत्या भावनेत तो ऍक्शन करतोय. म्हणून ज्यावेळेला आपण जप करत असतो त्यावेळेला जर आपण प्रार्थना जर करत नसू, हे दोन्ही एकाच वेळेला व्हायला पाहिजे आणि ते होतं. प्रॅक्टिस केली तर ते होतं. आपल्याला वाटतं की एक सांगा प्रभूजी, जप करायचं का प्रार्थना करायची? दोन्ही होतं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. करायच्या अगोदर नाही म्हणायचं नाही. दोन्ही होतं. का होतं? जर जप करता करता मी जर दुसरा विचार करत असेल तर जप करता करता मी प्रार्थना का करू शकत नाही? आणि श्रवण कधी कधी आपण ज्याला विचार येतो ना म्हणून प्रश्न येतो की माया बंद की कृष्ण बंद. जे बंधन आहे ना ते मायेचं बंधन आहे जप करताना का कृष्णाचं बंधन आहे? कृष्णाचं बंधन म्हणजे काय? भगवंतांविषयी मी विचार करतो किंवा हरिभक्ती विलासमध्ये श्री सनातन गोस्वामी एक जपावर त्यांनी एक सुंदर एक हे दिलेलं आहे. विशेष करून ते मंत्राविषयी लिहितात. ते म्हणतात मंत्र अर्थ चिंतनम. ज्यावेळेला आपण मंत्र म्हणत असतो त्यावेळेला जर आपण त्या अर्थाचं जर चिंतन केलं तर काय होऊ शकतं? ते म्हणतात की त्याच वेळेला तो मंत्र आपली सगळी शक्ती देतो. बघा, मंत्र अर्थ चिंतनम. श्री सनातन गोस्वामी म्हणतात की ज्यावेळेला आपण त्या अर्थाचं चिंतन करतो ना त्यावेळेला तो महामंत्र किंवा तो मंत्र आपली सगळी शक्ती तो देतो. आणि महाप्रभूंनी महामंत्रामध्ये किती शक्ती टाकलेली आहे? निज सर्व शक्ती, आपली सगळी शक्ती टाकलेली आहे. म्हणून प्रभुपादांनी प्रत्येक आचार्यांनी वेगवेगळे अर्थ दिलेत. महामंत्राचं प्रभुपादाने एकच सिंपल अर्थ दिलेला, काय दिलेला आहे, प्लीज एंगेज मी इन युअर सर्व्हिस किंवा प्लीज ऍक्सेप्ट मी. तर ज्या वेळेला पण मंत्राचं उच्चारण चालू असतं त्यावेळेला त्याच्या बॅक ऑफ द माइंड ही प्रार्थना चालू असायला पाहिजे की हे भगवंता मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे, प्लीज एंगेज मी, प्लीज ऍक्सेप्ट मी, माझा स्वीकार करा, मी या भौतिक जगामध्ये खितपत पडलेला आहे. आई नंद तनुजा किंकरम पतितम मा विषमे भवाम बुधो कृपया तव पाद पंकजम स्थित धूली सदृश विचिंतया. तो बॅक ऑफ द माइंड ज्याला आपण हे शब्द उच्चारतोय ना त्यावेळेला पाठीमाग आपला हा विचार पाहिजे की ह्या जगामध्ये मी खितपत पडलेलं आहे, भगवंता मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे, मी तुम्हाला विसरलो म्हणून ह्या भौतिक जगामध्ये खितपत पडलेलं आहे. आणि ज्यावेळेला हे ही म्हणजे प्रार्थना आणि शब्द उच्चारण त्याच्याबरोबर श्रवण हे ज्यावेळेला चालतं याला म्हणतात ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन काहीच नाही. ऑफलाईन म्हणजे काय, जप चाललेत, माइंड पूर्ण डिस्टर्ब आहे, माइंड कुठंतरी गेलेला आहे, तो मोरोज आहे, करायचं म्हणून कळतो का जप करतो, सांगितलंय सांगितलंय, हे किती दिवस चालणार. तर म्हणून ऑनलाईन म्हणजे काय, माझा भगवंतांशी मी संबंध जोडलेला आहे कशाच्या द्वारे, प्रार्थनेद्वारे. आणि करून बघाय अतिशय सुंदर. आणि ज्या वेळेला अशा पद्याला नमन शंत म्हणलेलं आहे की वंदन करत प्रार्थना करत करत तो व्यक्ती ज्या वेळेला सततम कीर्तन त्या 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 कीर्तनाच्या वेळेला त्या जपाच्या वेळेला जेव्हा तो प्रार्थना करत करत तो जप करतोय तर तो भगवंतांशी आपला संबंध जोडतोय. आणि त्यालाच सचिनंदन स्वामी महाराज म्हणतात लाईव्ह चॅन्टिंग. लाईव्ह चॅन्टिंग म्हणजे जपामध्ये एक जिवंतपणा असतो तो, नाही ते काय होतं बाहेरून आपले शब्द चाललेले असतात पण एक 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 जसं त्या 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 व्यक्तीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये असा जिवंतपणा दिसत नाही, तर तो जिवंतपणा दिसला पाहिजे. का, कारण ते म्हणतात की हरिनाम आणि आत्मा हे दोन एकत्र येत आहेत ना. हरिनाम जिवंत आहे, आत्मा जिवंत आहे, पण आपलं काय होतं, हरिनाम जिवंत राहतं पण आत्मा डेड होतो, आणि मग ती फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही, मग काय होते, ऑफलाईन होते. तर म्हणून ऑनलाईन म्हणजे काय, जिथे जीवात्म्याचा नामाशी संबंध आलेला आहे आणि कसलं चैतन्य येईल तिथे. मग तर म्हणून हे जे म्हणलेलं आहे सततम कीर्तय आणि नमशंत प्रार्थना करत, तर ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने कीर्तन करू त्यावेळेला निश्चित आहे की जी महात्माची जी कृपा आहे, प्रभुपादांची जी कृपा आहे, ती धारण करण्याचं भांड, ह्या भांड्याच्या दोन बाजू आहेत, एक आहे सततम कीर्तन, दुसरं आहे नमशंत. ठीक आहे, हे दोन झालं. त्यानंतर तिसरं आहे, तिसरं म्हणलेलं यतंत. यतंत अतिशय सुंदर. तर यतंत म्हणजे काय, तो जो व्यक्ती आहे ज्याला ज्याच्या जीवनामध्ये शुद्ध भक्तांचा स्पर्श झालेला आहे, असा जो व्यक्ती आहे तो एकतर भगवान म्हणतात यतंत म्हणजे तो व्यक्ती माझ्या स्वभावाची किंवा माझ्याविषयी माहिती घेण्यासाठी तो मेहनती असतो. त्याला म्हणलेलं आहे की डिलिजंट टू अंडरस्टँड माय नेचर, यतंत प्रयत्न करतो की मला भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे, मला भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हटलेलं आहे की चांगला चांगला संघ मला कुठे मिळेल ज्याच्यामध्ये मी माझी भक्ती टिकवू शकेन. सगळ्यात महत्वाचं आहे विचार, भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये एका ठिकाणी प्रल्हाद महाराज म्हणतायत की मला भीती नाहीये, एका ठिकाणी काय म्हणतात, मला या जगाची भीती वाटत नाही, भगवंता मला एकच पाहिजे, काय पाहिजे, ह्या जगा ह्या सगळ्या जीवांचा उद्धार करा तुम्ही, एका श्लोकामध्ये ते म्हणतायत. आणि दुसऱ्या प्रार्थनेमध्ये काय म्हणतायत, मला भीती वाटते, मला भीती वाटते. तर तिथे आचार्य सांगतात की भीती कशाची वाटते प्रल्हाद महाराजांना, ते म्हणतायत की असा संघ मला नको की ज्या संघामध्ये मला तुमचं विस्मरण होईल. म्हणून भक्त नेहमी अशा संघामध्ये राहतो की ज्या संघामध्ये त्याला सतत भगवंताविषयी सेवेविषयी त्यांच्या त्यांच्या स्मरणाविषयी त्यांच्या कथेविषयी त्याला सतत स्मरण होईल अशा भक्तांच्या संघामचा तो शोध घेत असतो. हे भगवान सांगतात यतंत, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने महात्मा बनण्याच्या परंपरेमध्ये आलेला आहे. तर दोन यतंताचे दोन अर्थ सांगितलेले, एक आहे की भगवंताविषयी ज्ञान, डिझायर टू नो कृष्णा इज व्हेरी स्ट्रॉंग, भगवंताविषयी जाणण्याची इच्छा त्याची स्ट्रॉंग असते. म्हणून संबंध ज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञान समजून घेणे की भगवंत कोण आहे, त्यांची महानता काय, माझा काय संबंध, मी कसा संबंध प्रस्थापित करू शकतो. तर या अशा पद्धतीने हे दोन अर्थ आहेत की भगवंताविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा, आणि दुसरा आहे चांगला संघ कुठे मिळेल मला, तो शोधत असतो की इथे मला चांगला संघ मिळेल, हा तिथे जातो तो आणि चांगल्यात चांगला संघ स्वीकारतो. हे झालं यतंत. त्यानंतर तिसरं आहे, चौथं आहे दृढवता. दृढवता म्हणजे काय, की जर महात्मा बनायचं असेल तर दृढवता म्हणजे त्याचं जीवन हे व्रतस्थ लागतं. जीवनामध्ये जर व्रत नसेल, एकतर मनाचा स्वभाव दूषित आहे, आणि जीवनामध्ये जर व्रत नसेल तर तो जो व्यक्ती आहे किंवा तो जो साधक आहे तो कधीही डायव्हर्ट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत, तो मार्ग भ्रष्ट होण्याचे चान्सेस भरपूर. व्रतस्थ, व्रतस्थ म्हणजे काय, आपले आचार्य शिकवतात व्रतस्थ म्हणजे मी इतक्या इतक्या माळांचा जप करेन, मी इतकी इतकी सेवा करेन, माझ्या मी इतकं इतकं अध्ययन करेन, असं आपलं एक शेड्यूल ठरलं पाहिजे. साधक म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी शेड्यूल आहे. तर पहिलं मेक द शेड्यूल अँड देन फॉलो द शेड्यूल, पहिलं बनवलं पाहिजे आणि नंतर त्याचं पालन केलं पाहिजे. तर साधक स्तरावर राहत असताना हे फार महत्वाचं आहे की दृढवता, की आपले प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत की एकादशी सारखे उपवास करणे, जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणे त्या ठिकाणी उपवास करणे, किंवा ठराविक माळांचा जप मी करेन, एकादशीला मी इतक्या इतक्या माळांचा जप करेन, हे दृढवता, ह्या व्रताचं पालन करणं त्याचं पहिलं कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत दृढवता होत नाही तोपर्यंत महात्मा नाही बनू शकत. तर म्हणून इथे म्हणलेलं आहे की त्यानं व्रतस्थ राहिलं पाहिजे, दृढतेने पालन केलं पाहिजे. आणि पाचवं आहे, त्याला म्हणलेलं आहे नित्ययुक्त. नित्ययुक्त म्हणजे काय, तर त्याला वर्णन केलेलं आहे की त्याची इच्छा असते की मला भगवंतांचा नित्य दास बनून राहायचं आहे. आपण आहोत असं नाही की आपण नाही आहे पण विसरलोय. तर नित्ययुक्त म्हणजे त्याची इच्छा असते की यस, मला भगवंतांचा नित्य दास म्हणून राहायचं आहे. तर ह्या ज्या पाच गोष्टी आहेत, ज्याला म्हणलेलं आहे सततम कीर्तयंत नमशंत, तिसरं आहे यतंत, चौथा आहे दृढवता, आणि पाचवं आहे नित्ययुक्त. तर आपले आचार्य म्हणतात की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी एकत्र येतात, आणि हे कोण देते, हे प्रभुपादाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतायत त्या तात्पर्यामध्ये, निष्णात आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो. तर भक्तिमय जीवन व्यतीत करतो याचा अर्थ काय, या पाच गोष्टींचा त्याने स्वीकार केलेला आहे. आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्तियोगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो. तर म्हणून आपले आचार्य वर्णन करून सांगतायत की महात्मा, म्हणून प्रभुपाद म्हणाले महात्मा काय रबर स्टॅम्प नाहीये, तो कुठेतरी लावला आणि महात्मा झाला, नाहीये. तर महात्मा म्हणजे काय, महात्मा म्हणजे शुद्ध भक्ताचा संघ त्याला मिळालेला आहे. म्हणजेच काय, त्याच्याकडे कृपा आलेली आहे. प्रभुपादाने ही कृपा सगळ्यांना दिलेली आहे, फक्त त्या कृपेला धारण कसं करायचं. कारण आपली जी भक्ती आहे ती दोन गोष्टीवर चालते, एक आहे कृपा आणि दुसरा आहे प्रयत्न. तर कृपेला जर धारण करायचं असेल तर प्रयत्न काय आहेत, प्रयत्न हे पाच गोष्टी आहेत. ह्या पाच गोष्टींना घेऊन जर आपण प्रयत्न करायला गेलो तर त्या कृपेला धारण करण्याचं जे भांड आहे ना, ते भांड म्हणजे हे पाच गोष्टी आहेत, आणि मग तो व्यक्ती महात्मा बनू शकतो. म्हणून या जगाच्या पाठीवर असं आपण म्हणू नये की नाही मला काय महात्मा बनायचं नाही. अरे संधी आलेली आहे ना, संधी आलेली आहे. आपल्याला महात्मा म्हणून आपल्याला गळ्यामध्ये हार नाही घालून घ्यायचे. आपल्याला मान प्रतिष्ठा नको. पण आचार्यांनी घालून दिलेली जी काही परंपरा आहे तेच तर आपलं मिशन आहे ना. आपलं मिशन काय, मिशन आहे की एक महाजन पुढे गेलेला आहे ना, त्याच्या मागणं जाणं ना. मग महाजनांची परंपरा काय, जसं बली महाराज हे वामन देवांना आपलं सर्वस्व अर्पण करून त्यांनी एक सिद्धांत सांगितला की आत्मनिवेदन, आणि ते महात्मा बनले. तर तसं प्रभुपादांनी आपल्याला ही संपूर्ण संस्था देऊन आपल्याला सुद्धा एक महात्मा बनण्याची एक संधी दिलेली आहे. तर संस्था म्हणजे काय? संस्था म्हणजे संपूर्ण प्रभुपादांची कृपा आहे आणि त्या कृपेला धारण करण्यासाठी या ज्या श्लोकामध्ये दिलेले सततम कीर्तयंतो मा यतन तस्य दृणुमता नमन शंतस्य माम भक्त्या नित्ययुक्त उपासते, या पाच गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करणं म्हणजेच ते भांडं बनवणं की ज्या भांड्यामध्ये प्रभुपादांची कृपा मी साठवून ठेवतोय. आणि ज्यावेळेला प्रयत्न आणि कृपा ही ज्यावेळेला एकत्र येते त्यावेळेला निश्चितपणे कोणताही व्यक्ती हा महात्मा बनू शकतो. म्हणून भगवान म्हणतात की अवजाणती मामुढा, ते मूर्ख आहेत कारण त्यांना शुद्ध भक्तांची कृपा मिळालेली नाही आहे. या जगामध्ये असं म्हणलेले नमाम दुष्कितुन मूढा प्रपदंते नराधमा माया अप्रत ज्ञान आसुरीन भाव आश्रिता, हे चार प्रकारचे लोक आहेत. का तसे लोक आहेत? कारण त्यांना शुद्ध भक्ताचा संघ मिळालेला नाहीये. पण ते दुसरे आहेत अर्थ अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू, ते सुकृतीने आहेत. सुकृतीने म्हणजे काय? त्यांना शुद्ध भक्तांचा संघ मिळालेला आहे. म्हणजे या जगातला व्यक्ती जर आरती व्यक्ती अर्थार्थी व्यक्ती ज्ञानी व्यक्ती जिज्ञासू व्यक्ती असं नाही की हे चारच व्यक्ती आहेत, असे या जगामध्ये कित्येक दुःखी लोक आहेत, कित्येक जिज्ञासू लोक आहेत, कित्येक धनासाठी लालायत असणारे लोक आहेत. सगळेच भगवंताकडे काय येत नाहीत? सगळे येत नाहीत, सुकृतीने येतात. काय येतात? सुकृतीने, म्हणजे ज्यांना शुद्ध भक्तांचा संघ मिळालेला आहे. म्हणून आपलं जीवन पूर्ण पवित्र आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभुपादांनी पूर्ण कृपा अशी फेकून दिलेली आहे, पूर्णपणे अशी टाकून दिलेले, घ्या घ्या. पण प्रॉब्लेम काय आहे? ती कृपा धारण करण्यासाठी एक भांडं पाहिजे आणि ते भांडं म्हणजे काय? हा श्लोक आहे. आणि जो कोणी ह्या श्लोकाचं पालन करेल निश्चित तो प्रभुपादांची कृपा संपादन करू शकतो आणि जीवनामध्ये महात्मा बनू शकतो. हरे कृष्ण, जय श्रील प्रभुपाद की जय. कुणाचे काही प्रश्न आहेत का? टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. हां,
सुकृत अज्ञात सुकृती ह्याच्यावरती थोडस विश्लेषण
जरा. सुकृती आणि अज्ञात सुकृती नाही, दोन्ही शब्द एकच आहेत प्रभूजी. फक्त कसं आहे, आपला जो श्रद्धा तू प्रेम हा जो मार्ग आहे, श्रद्धेनंतर आपण जे काही भक्तिमय क्रिया करतो ती ज्ञात सुकृती असते. ज्ञात सुकृती म्हणजे मला माहिती आहे मी कशासाठी करतोय, आणि श्रद्धेच्या अगोदर जे काही चालू आहे त्याला अज्ञात सुकृती म्हणतात. अज्ञात सुकृती म्हणजे काय? मला माहिती नाही भगवंत कोण आहेत, मला माहिती नाही की भक्तांची सेवा कशी करायची, मला माहिती नाही नाम कसं घ्यायचं, पण मी इथे येतो आणि एक व्यक्ती म्हणतोय की अरे हा मंत्र आहे, ह्या मंत्राचा जप कर ना, मग तो जप करतो. आणि जप केल्यानंतर त्याला म्हटलं कसं वाटलं? हा चांगलं वाटलं, त्याने स्तुती केली ना, ऍप्रिशिएट केलं. ज्यावेळेला तो व्यक्ती ऍप्रिशिएट करतोय, किंवा एखादा नवीन व्यक्ती आहे तो इथे आला, दर्शन घेतलं, खाली गेला, त्याला खिचडी दिली खाण्यासाठी आणि खिचडी खाल्ली, आणि खिचडी खाल्ली म्हणतो काय सुंदर खिचडी आहे. त्याने ऍप्रिशिएट कुणाला केलं? त्या खिचडीला. खिचडी म्हणजे काय? जो भगवंताचा प्रसाद आहे. याचा अर्थ काय? त्याला माहिती नाही की तो काय करतोय, ती झाली अज्ञात सुकृती. म्हणजेच काय? एन केन प्रकारेने तो शुद्ध भक्त, शुद्ध भक्तांनी जे काही त्याला काय म्हणतात त्यांची जी समजा हे सगळा जो मंदिर आहे हा मंदिराचा परिसर कुणाच्या आधिपत्याखाली चालतो? श्रील प्रभुपादांच्या आधिपत्याखाली चालतो. म्हणजे या मंदिरमध्ये कुठलीही गोष्टीची स्तुती होईल ती स्तुती कुणाची होणार आहे? प्रभुपादांची. मग ज्या व्यक्तीला माहिती नाही तो व्यक्ती स्तुती करतोय म्हणजे तो काय करतोय? त्याला अज्ञात सुकृती मिळते. आणि अशी अज्ञात सुकृती एकत्र येते त्याने बनते श्रद्धा. आणि सुकृतीने सुद्धा तेच आहे. सुकृती दुष्कृती म्हणलेलं आहे त्याच्या. दुष्कृती म्हणजे काय? ज्यांना संघ मिळालेला नाहीये. तर प्रभुपादांचा संघ आपण या मंदिरच्या आवारामध्ये कुठेही कशाच्याही द्वारे, एखादा येतो म्हणतो किती सुंदर शृंगार केलेला आहे, ऍप्रिशिएट करतो ना. जितका एखादा नवोदित भक्त ऍप्रिशिएट करेल, तो स्तुती करेल, गुणगान गाईल ना, तो अज्ञात सुकृती कमवत असतो. तर अशा पद्धतीने हे सुकृती याला म्हटलेलं, विशेष करून शुद्ध भक्तांचा संघ. मग तो संघ खिचडीच्या मार्फत या मंदिरच्या मार्फत कशा तरी मार्फत शुद्ध भक्त देत असतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळी तो घेतो त्यावेळेला तो अज्ञात सुकृती कमवत असतो. आणि ज्यावेळी अज्ञात सुकृती एकत्र येते ती बनते श्रद्धा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे, श्रद्धा आली की हा मला काय करायचं आहे, मला हे कर, कशासाठी? मला भगवत भक्ती प्राप्त, त्याला माहीत असतं. पण त्याच्या श्रद्धेच्या अगोदर त्याला काही माहीत नसतं. म्हणून प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये विशेष करून प्रसाद ठेवलेला आहे. आणि प्रभुपाद सुद्धा ज्यावेळेला पाश्चात्य जगामध्ये प्रचार करायचे ना, तर त्यावेळेला गुलाबजामून साईडला असायचे असे मोठे मोठे आणि प्रवचन कर सगळ्यांचं लक्ष तर गुलाबजामूनकडे असायचं, प्रवचनात कुणाचंच लक्ष नसायचं. त्यातनं एक एक भक्त उठले, ते म्हणले मी भक्त नवीन व्यक्ती होते निघाले, तर प्रभुपाद म्हणले जातोच ना हे एक गुलाबजामून घेऊन जा. मग ते गुलाबजामून घेतात आणि तिथे काही तिथे काही एटिकेट नाही, त्यांनी टाकलं तोंडामध्ये आणि त्यांना इतकं आवडलं म्हणजे दुसरा मिळेल का, म्हणजे ऐकावं लागेल. मग ते ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी ते व्यक्ती तिथं बसले. तर हे प्रसाद हे काही साधं हे नाही, अस्त्र नाही आहे, खूप मोठं अस्त्र आहे. आपली जवळजवळ 60-70% आपली जी आपले धन आहे ना, लक्ष्मी आहे ना, ती प्रसादामध्ये जाते, पण ती वेस्टेज नाही आहे. त्याच्यातून सगळेजण म्हणजे प्रसाद, कारण सगळे अन्नमय कोशामध्ये आहेत, प्रसाद हे असं माध्यम आहे. खाऊन 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 आणि खाल्ल्यानंतर म्हणतोच ना काय भार आहे, इस्कॉनची खिचडी, इस्कॉनचा प्रसाद, तो ऍप्रिशिएट करतोय. जितकं ऍप्रिशिएशन येईल ना तितकं तो अज्ञात सुकृती कमवतोय. म्हणजे भले तो या जन्मात नाही भक्त झाला, पुढच्या जन्मात निश्चित होईल, कारण अज्ञात सुकृती किती कमवतोय ना त्याच्यावर आहे ते. तर अशा पद्धतीने हे एक सुकृतीचं हे आहे. ठीक, अजून कोणाचा काय प्रश्न आहे? हा यस.
हरे कृष्ण, थँक यू भाई, बहुत सुंदर क्लास. भाई प्रश्न ये है दृढ़ व्रता से संबंधित, हम लोग तो कई व्रत लेते हैं, दृढ़ व्रता
हाँ.
तो मीन्स कई व्रत ले लेते हैं, मीन्स ये भी करना है वो भी करना है, मीन्स हमारे जो भाव में कैसा डिटरमाइन रहना है उसके बारे में थोड़ा, हमारे जो व्रत में कैसे दृढ़ रहना है, कौन सा फैक्टर को मीन्स अवलोकन करेंगे तो दृढ़ रह पाएंगे. क्वेश्चन
समझ में आया. तो देखो 24 आवर्स, 24 तास हमारे पास 24 आवर्स है, 24 घंटा है. ठीक है, तो 8 घंटा शरीर के लिए होना चाहिए, 8 घंटा खुद के आध्यात्मिक प्रगति के लिए होना चाहिए, और 8 घंटा मिशन के प्रगति के लिए होना चाहिए. इसके अंदर मुझे अगर दृढ़वता रहना है तो मुझे वो 8 आवर्स मुझे मिले हैं, उस 8 आवर्स में मुझे व्रत लेना है कि मैं क्या करूं, उसके लिए शेड्यूल होना चाहिए. लेकिन कितना दे सकते हैं? सिर्फ 8 घंटा. 8 घंटा किसको देना है? शरीर को देना है, और 8 घंटा मिशन को देना है, क्योंकि जिस संस्था में रहते हैं उस संस्था का प्रचार भी बहुत जरूरी है. इसलिए जन्म सार्थक करी परोपकार. अगर हम सिर्फ बोलेंगे कि मेरा ही उद्धार करना नहीं चलेगा, और न सिर्फ मैं संस्था के प्रचार को भी नहीं चलेगा. तो इसलिए 8 घंटा 8 घंटा 8 घंटा. तो कभी कभी क्या होगा, शरीर के लिए 8 घंटा मतलब इसमें नींद भी आती है, स्नान भी आता है और प्रसाद भी आता है. तो उस 8 घंटे को थोड़ा एक्स्ट्रा और 2 घंटा ऐड कर सकते हैं, प्रॉब्लम नहीं, 10 घंटा कर सकते, कोई प्रॉब्लम नहीं. तो इधर थोड़ा सा एक एक घंटा कम करना पड़े, लेकिन ये ऐसा अगर हम रखेंगे 8 8 8 या 10, कितना बचा? 6 और 8, तो कहा भी आप कर सकते. तो जो मेरे लिए है उसमें दृढ़ता रहना चाहिए, कोई तो शेड्यूल होना चाहिए. साधक मतलब एज पर शेड्यूल चलता है, उसका एक शेड्यूल नहीं तो क्या होगा, मेरे पास कोई शेड्यूल ही नहीं है. क्या कर रहा हूं मैं? मेरे गुरु महाराज का लेक्चर कितना सुन रहा हूं, मैं प्रभुपाद जी के लेक्चर कितना सुन रहा हूं. हफ्ते में 1-2 घंटा प्रभुपाद जी के लेक्चर सुनना चाहिए, हफ्ते में 2-3 घंटा महाराज के लेक्चर सुनने चाहिए. मुझे अगर प्रीचिंग के लिए जाना है तो मुझे कुछ तो सुनना चाहिए. मेरे पास एक शेड्यूल होना बहुत जरूरी है, और शेड्यूल को फॉलो करना है, ये मेरे हाथ में है. उसके बीच में अगर अथॉरिटी आके बोल रही नहीं ये करना पड़े, तो सरेंडर टू अथॉरिटी, जय हो आपकी बोल के हमें करना है वो. लेकिन ये कभी देखो नैमित्तिक धर्म बार बार नहीं आता है, लेकिन हमारा नित्य धर्म होना चाहिए. नित्य धर्म का है क्या है? शेड्यूल, अपना शेड्यूल होना चाहिए. तो नैमित्तिक जब कोई कठिन परिस्थिति आती है तो नित्य धर्म को छोड़ो और नैमित्तिक में घुसो, ठीक है ना? तो ये है 8 8 8, मिशन भी चलना चाहिए, मैं भी चलना चाहिए, और मेरा बॉडी भी चलना चाहिए. और किसी कोई प्रश्न है? जय श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.